पाठ आठ। चला विचारूया। स्वाध्याय आठ एक। ऐकूया आणि वाचूया।
अहो ताई, मला आरटीओ ऑफिसला कसं जायचं सांगाल का?
माफ करा, मला माहीत नाही।
ठीक आहे, मी दुसऱ्या कोणाला तरी विचारतो। अहो दादा, मला एक रस्ता सांगाल का?
हो, कुठे जायचंय तुम्हाला?
मला आरटीओ ऑफिसला जायचंय, जवळचा रस्ता सांगा ना।
हो, या सिग्नलवरून डावीकडे वळा, पुढे महात्मा फुले चौक लागेल, तिकडून पुन्हा डावीकडे वळा, मग दुसरं उजवं वळण घ्या, सरळ गेल्यावर आरटीओ ऑफिस येतं।
धन्यवाद।